आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अयोध्यान श्रीराम जन्मभूमी मंदिराक भेट दितले. प्रधानमंत्री मोदी आज सांजवेळा कुरुक्षेत्राक भेट दितले. छत्तीसगडांत बंदी घाल्ल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादीच्या 15 वांगड्यांनी काल आत्मसमर्पण केले. भारत आनी अफगाणिस्तानाच्या उंचेल्या पावण्यावेल्या शिष्टमंडळांनी वस्त्रोद्योग क्षेत्रांत सहकार्य सखोल करपा खातीर चर्चा केली. भारतान सेगीत दुसरे खेप महिला कबड्डी विश्वचषक जिखले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशांतल्या अयोध्यान श्रीराम जन्मभूमी मंदिराक भेट दितले. श्रीराम जन्मभूमी देवळांत जावपी ध्वजारोहण सुवाळ्यांतूय ते वांटो घेतले. हो सुवाळो देवळाचे निर्माण पुराय जाल्ल्याचे प्रतीक आसा. प्रधानमंत्री महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वमित्र, महर्षी अगस्त्य, महर्षी वाल्मिकी आनी देवी अहिल्या, निषादराज गुहा आनी माता शबरी संबंधित सप्त मंदिरांक भेट दितले अशें आकाशवाणीच्या प्रतिनिधीन कळीत केला. उपरांत ते शेषावतार मंदिराक भेट दितले. उपरांत प्रधानमंत्री माता अन्नपूर्णा देवळाक भेट दितले आनी राम दरबार गर्भगृहांत पुजा करतले. दनपरां 12 वरांच्या सुमाराक प्रधानमंत्री अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी देवळाच्या शिखराचेर भगवत ध्वज उभारतले, जे मंदीर निर्माण पुराय जाल्ल्याचे आनी संस्कृतीक उत्सव आनी राष्ट्रीय एकचाराच्या नव्या अध्यायाची सुरवात जाल्ल्याचे प्रतीक आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सांजवेळा कुरुक्षेत्राक भेट दितले आनी गुरु तेग बहादूरजी हांच्या 350व्या शाहिदी दिसा निमतान घडोवन हाडिल्ल्या कार्यावळीन वांटो घेतले. ह्या वेळार प्रधानमंत्री मोदी एक खाशेले नाणे आनी स्मृतीचिन्ह तिकेट जारी करतले. तशेंच प्रधानमंत्री आपल्या भेटी वेळार भगवान श्री कृष्णाच्या पवित्र शंखाच्या सन्मानार्थ डिझायन केल्ल्या पंचजन्य ह्या नव्या इमारतीचे उक्तावण करतले. उपरांत सांजवेळा प्रधानमंत्री मोदी श्रीमद भागवत गीतेच्या दिव्य प्रकटीकरणा कडे संबंधित आशिल्ल्या देशांतल्या पवित्र तीर्थक्षेत्रापैकी एक आशिल्ल्या ब्रह्म सरोवरान दर्शन आनी पुजा करतले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल उत्तर प्रदेशांतल्या बरोड, बागपाट हांगाच्यान दिल्ली आनी शामली हांचे मदीं 2 मेमू रेल्वे सेवा 5वो बावटो दाखयलो. ह्या मेमू गाडयांक लागून विद्यार्थ्यांक आनी वेवसायिकांक बरे प्रवास पर्याय मेळटले, जोडणी सुदारतली आनी प्रदेशाची अर्थवेवस्था वाडटली. ह्या वेळार उलयतना वैष्णव हांणी सांगले, ह्यो सेवा सुरू केल्ल्यान ह्या वाठारांतल्या दिसपट्ट्या प्रवासी विद्यार्थी शेतकार आनी वेवसायिकांक सुदारीत गतीशीलतेचो फायदो जातलो. अमृत भारत स्टेशन येवजणे खाला 25 कोटी रुपया देस्पेस करून शामली स्टेशन आधुनीक आनी संवसारीक पांवड्याचे करपाचे काम सुरू आसा अशी माहिती वैष्णव हांणी दिली. रेल्वे मंत्र्यान दिल्ली शामली रेल्वे मार्गाचे दुपत्रीकरण करपाची घोषणा केली. छत्तीसगडांत बंदी घाल्ल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादीच्या 15 वांगड्यांनी काल आत्मसमर्पण केले. तांचेर सुमार 50 लाख रुपया इनाम आशिल्ले. तातूंत 10 दादले 5 बायलांचो आस्पाव आसा. ह्या पंगडान सुकमा जिल्हो पुलीस मुख्यालयान पुलीस अधीक्षक किरण चौहान हांचे समोर आत्मसमर्पण केले. खासा सघन पुनरावृत्ती SIR दुसरो पावणो सुरू जाले उपरांत मतदारां मदीं 99% गणना फॉर्म वाटल्यान अशें वेंचणूक आयोगान सांगलां. आतां मेरेन 50 कोटी 50 लाखां परस चड गणना फॉर्म वाटल्यान अशें आयोगान सांगलें. SIR दुसरो पावणो 4 नोव्हेंबराक 9 राज्यां आनी 3 केंद्रशासित प्रदेशांनी सुरू जालो. छत्तीसगड, गोंय, गुजरात, केरला, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, अस्तन बंगाल, पुडुचेरी, लक्षद्वीप, अंडमान आनी निकोबार जुवे ही राज्यां आनी केंद्रशासित प्रदेश आसात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात. भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड म्हळ्यार सेबीन ल्हान गुंतवणूकदारां खातीर बेसीक सर्विसीस डिमॅट अकाउंट्स म्हळ्यार BSDA खातीर पात्रताय निश्चित करपा खातीर 0 कुपन 0 प्रिंसिपल बॉन्ड वगळपाची शिफारस केल्या. तशेंच सेबीन डिलिस्ट केल्ल्या सिक्युरिटीजांक निलंबीत सिक्युरिटीज सारखेच मानचे असो प्रस्ताव मांडला, कारण ह्या सिक्युरिटीजांत सक्रीय वेपाराचो उणाव आसा. ह्या उपायांक लागून अर्थीक समावेश सुदारतले अशें सेबीन एका मसुदो परिपत्रकान म्हळां. सहित स्टुडिओन निर्मीत घर ह्या कोंकणी लघुपटाचे स्क्रीनिंग काल इफ्फीन गोंय विभागा वरवीं जाले. ह्या पयलीं सहित स्टुडिओ वतीन 5 सिनेमा इफ्फीन दाखयल्यात. ह्या सिनेमांत मुखेल भुमिकेंत रवी किशोर तशेंच रोहित खांडेकर हांणी भुमिका साकारल्यात, जाल्यार किशोर अर्जून हांणी ह्या लघुपटाचें दिग्दर्शन केलां.
घर जो मजदो पातो शॉर्टली मैंने जितसो डायरेक्टर शॉर्टली घर मंडला रामी किते चित्ता कि ओनली कंस्ट्रक्शन मंडला घर नहीं ते घर मंडला ते मनसा जा मनसा ते चे इमोशन जाए या इमोशन आनी मनसा में उन्हें घर तैयार जाता तो हित सामी घर या शॉर्टली में मैं दाखना ते जितने के लिए जाता
भारत और अफगानिस्तान चा उंचेल्या पावण्या वेल्या शिष्टमंडळांनी वस्त्रोद्योग क्षेत्रांत सखोल सहकार्याचे मार्ग सोदपा खातीर चर्चा केली. अर्थिक संबंध महासंचालक शफीउल्ला आजम हांच्या फुडारपणा खाला अफगानिस्तानांतल्यान आयिल्ल्या उंचेल्या पावण्या वेल्या शिष्टमंडळान नवी दिल्लीन कापड मंत्रालयाचे वेपार सल्लागार ए बिपिन मोहन हांची भेट घेतली अशे वस्त्रोद्योग मंत्रालयान सांगले. अफगान शिष्टमंडळाचे फुडारपण अर्थिक संबंध महासंचालक शफीउल्ला आजम हांणी केले. हे बसकेन दोनी वटांनी परस्पर सहकार्याच्या मार्गांची चर्चा केली. तातून अफगान कापूस शेतकऱ्यांक तांत्रिक आधार आणि प्रशिक्षण शिपमेंट आणि व्हिसा सुलभताय दोन्ही देशांच्या उद्योगिक संस्थांमधील लागींचो संपर्कांचो आसपाव जाता. जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांत 7 चुनखडीच्या खनिज ब्लॉकांची पहिली पावणी कोळसो आणि खण मंत्री जी किशन रेड्डी, मुखेलमंत्री उमर अब्दुल्ला आणि उपमुखेलमंत्री सुरेंदर चौधरी हांणी जोड रित्या सुरू केली. हातूंतल्यान केंद्र राज्याची घटमूट भागीदारी आणि या उपक्रमाचे या प्रदेशा खातीर धोरणात्मक महत्व दिसून येता. राजौरी, पूंज आणि अनंतनाग जिल्ह्यांत सुमार 314 हेक्टर क्षेत्रफळाचे वट्ट 7 चुनखडीचे खण पावणे खातीर वळखून घेतल्यात असे आमच्या प्रतिनिधीन कळीत केला. उत्तराखंडातल्या चमोली जिल्ह्यातल्या पवित्र बद्रीनाथ देवळांची दारां आज दनपरां 2:56 शियांच्या दिसा खातीर बंद जातली. याच बरोबर अनुचित चारधाम यात्रा औपचारिकपणान सोंपता. हे पळोवपाक व्हड प्रमाणात भक्त बद्रीनाथान पावतात अशी माहिती आमच्या प्रतिनिधीन दिल्या. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांत वायव्य भारताच्या कांय वाठारांनी उण्यांत उणें तापमान 2-3 डिग्री सेल्सियस देंवपाचो अदमास उक्तायला. अंडमान आनी निकोबार जुंव्याच्या कांय वाठारांनी केरला, माहे, तामिळनाडू, पुडुचेरी आनी कराईकल ह्या वाठारांनी आज व्हड प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच आज अस्तंत उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरा ह्या वाठारांनी रातच्या वेळान सकाळ फुडें दाट धुकें पडटले असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. भारतान सेगीत दुसरे खेपे महिला कबड्डी विश्वचषक जिखला. काल ढाकान जाल्ल्या फायनलीन तांणी चीनी टायपेक 35-28 असो हारयलो. उपांत्य फेरयेन भारतान इराणचो 33-21 असो पराभव केलो. ताचे आदी गट पावण्यार तांणी 4 मॅची जिखिल्ल्यो. गट बीन पहिल्या क्रमांकाचेर आशिल्लो चीनी तायपे जैत मेळून फायनलीन पावलो. उपांत्य फेरयेन तांणी यजमान बांगलादेशाचो 25-18 असो पराभव केलो. ह्या सर्तीन 11 देशांनी वांटो घेतिल्लो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी बायलां कबड्डी विश्वचषकांत भारताच्या जैताची तोखणाय केल्या. घर मंत्री अमित शाह हांणी भारतीय बायलां पंगडांक कबड्डी विश्वचषक जिखिल्ले खातीर परबी दिल्या. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान घर मंत्र्यांनी हे जैत अफाट अभिमानाचे खीण आशिल्ल्याचे सांगून बायलांच्या कबड्डी पंगडांक इतिहास रचला असे म्हळे. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अयोध्यान श्री राम जन्मभूमी मंदिराक भेट दितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सांजवेळा कुरुक्षेत्राक भेट दितले. छत्तीसगडान बंदी केल्ल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादीच्या 15 वांगड्यांनी काल आत्मसमर्पण केले. भारतान सेगीत दुसरे खेप महिला कबड्डी विश्वचषक जिखले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्र खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्र खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.